भाग 39 आपण फळदायी असायला पाहिजे. मत्तय यांना 7वा अध्याय 15-20 आणि गलतीकरस पत्र यांना 5वा अध्याय 22-23 वचन, योहान यांना 15:1-8 वचन पण, जेव्हा आपण प्रभू येशूना मागे चालत तेव्हा परमेश्वरना आत्मा आपले जीवनमा फळ निर्माण करत. जव पवित्र बायबलमा आम्हाला शिकवत परमेश्वरना आत्मा फळ प्रेम आनंद शांती दया नम्रता आणि धीर हे फळ आपली जीवनमा तयार करत. येशू प्रभू पवित्र शास्त्रमा शिकवत की मय द्राक्षवेल असत आणि तुम्ही फाटे असत. तुम्ही जर मजमरेनत तर तुम्ही फळ देशात आणि तुम्हा जास्त फळ दिले पाहिजेत. ज्या फांद्या फळ देत ना त्यासाला तोडी टाकसू आणि मग तोडलेल्या फांद्या जाळवाना सोडी काहीच कामना ना. येशूनी इच्छा असं की आपण प्रत्येकनं भरपूर फळ दिले पाहिजे.